सहस्नेह नमस्कार. आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आपल्यासारख्या समाज घडविणाऱ्या थोर व्यक्तींचा गौरव करण्यासाठी गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून गुरुपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन उद्या दिनांक 27 रोज शनिवार रोजी महावीर भवन हिंगोली येथे योजिलेले आहे. या कार्यक्रमासाठी माजी आमदार श्रीकांतजी जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून आपण या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती. विनीत आमदार तानाजीराव मुटकुळे. धन्यवाद.